Dharma Bandhu, Ani Bhaginino, Jai Bhim.
Jai Bhim.
So my Marathi is getting better and better.
माझी मराठी आता अधिक चांगली होत चाललेली आहे.
So our work is going forward very well indeed.
तर आपलं जे कार्य आहे अधिक चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे.
And I'm very pleased indeed that so many of you are here each night.
आणि मला अतिशय आनंद होतो आहे की प्रत्येक रात्री अनेक जण इथं येत आहेत.
And I see that some of you have been here every night.
आणि मी पाहतो आहे की आपल्यापैकी काही लोक प्रत्येक रात्री इथं येत आहेत.
And I really do appreciate the effort that you're making.
आणि मला खरोखरच अतिशय आनंद होतो आहे की जो काही प्रयत्न आपण करीत आहात.
I know how much effort it requires of you to be here each evening.
आणि मला हे माहिती आहे की या सायंकाळी इथं येण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करण्याची गरज आहे.
But I do believe it's worth it.
परंतु माझा विश्वास आहे की जे काही तुम्ही करता ते अतिशय चांगलंच आहे.
For a start, a very, very pleasant and positive atmosphere is developing amongst us.
आणि अगदी म्हणजे सुरुवातीपासून अतिशय आनंददायी अतिशय चांगलं असं वातावरण निर्माण होतो आहे.
A very nice, very relaxed, friendly atmosphere.
अतिशय चांगलं अतिशय मैत्रीपूर्ण अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं
आहे. We are a sangha.
आपण संघ आहोत.
We're together as a sangha, as a spiritual community.
आपण एकत्रित संघ आहोत आध्यात्मिक संघ आहोत.
But then we're studying something so important.
आणि अतिशय महत्त्वाचं असं आपण इथं शिकत आहोत.
We're looking at how we can take Babasaheb's work forward.
बाबासाहेबांचं कार्य आपण कसं पुढे नेऊ शकतो हे आपण पाहत आहोत.
And I'm thinking especially that we're approaching the 50th anniversary of Babasaheb's conversion.
आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मांतराचा 50वा जो महोत्सव येतो आहे त्याच्याकडे आपण पाहतो.
And I hope that we can discover some things, I hope we can learn some things here that will help to take the work forward.
आणि आपण काहीतरी नवीन शोधणार आहोत काहीतरी आपण नवीन शिकणार आहोत जेणेकरून हे जे कार्य आहे हे पुढे आपण नेऊ शकू.
बाबासाहेब्स वर्क वॉज ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.
बाबासाहेबांचं कार्य जे आहे त्याच्यामुळे भारतामध्ये परिवर्तन होत आहे.
He wanted to change the world.
त्यांना जगामध्ये परिवर्तन हवं होतं.
But if we're taking up that work, we need a plan.
आणि जर हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं असेल तर मग आपल्या पुढे काही नियोजन पाहिजे.
And we've been looking at the fourfold action plan.
आणि मग आपण चार अंगाचं एक आपण कृती संकल्प आपण केलेला आहे आपण एक काही संकल्प केलेला आहे.
We've been looking at changing ourselves.
आपण पाहत होतो की स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणं.
Tonight we're going to start looking at forming sangha.
आणि आज आपण संघाची निर्मिती करणं हे पाहणार आहोत.
Then after that we're going to be looking at sharing the dhamma with all people.
आणि त्याच्यानंतर सर्व लोकांसोबत धम्म वाटून घेणं हे आपण पाहणार आहोत.
And then we're going to end by looking at helping those who are still suffering.
आणि मग शेवट आपण करणार आहोत अशा लोकांना मदत करून जे दुःखात आहेत.
So we've been looking at working on ourselves over the last 3 nights.
तर मागच्या 3 रात्री आपण हे पाहिलं की स्वतःवर आपण कसं कार्य करू शकतो.
We've been looking at shila, samadhi, prajna.
तर आपण शील समाधी प्रज्ञेकडे पाहत होतो.
And I hope that you've all got some idea of how you're going to do this.
मला अशी आशा आहे की आपणापैकी बहुतेकांना काही कल्पना आली असेल की कशा प्रकारे आपण हे करू शकतो.
I hope you've got some plan for developing shila samadhi and prajna in your own life.
मला अशी आशा आहे की आपल्या जीवनामध्ये शील समाधी प्रज्ञा आपण कशी विकसित करू शकतो याबद्दल आपलं काही नियोजन झालं असेल.
And I hope you've made some commitment to fulfilling that plan.
आणि मला अशी आशा आहे की हे जे काही तुमचं नियोजन आहे ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी आपण प्रतिज्ञाबद्ध व्हाल.
Incidentally, those of you who have not heard the previous talks, they are on sale as video CDs.
आणि ज्या लोकांनी समजा याच्यापूर्वीचे प्रवचन ऐकले नाहीत तर त्यांच्यासाठी स्टॉलवर प्रवचनांच्या सीडीज उपलब्ध आहेत.
And I encourage you to get those CDs and catch up on the work we've done so far.
आणि मला आपणाला प्रोत्साहित करायचं आहे की या सीडी विकत घेऊन जे काही आतापर्यंत आपण केलेलं आहे त्याच्याशी म्हणजे आपण अधिक चांगल्या प्रकारे आपला संबंध ठेवू शकतो.
But I hope that you've made some sort of commitment to carrying out that plan.
मला अशी आशा आहे की आपण एक प्रकारे प्रतिज्ञाबद्ध व्हाल हे जे काही नियोजन आपण करतो आहोत हे नियोजन पुढे सुरू ठेवण्यासाठी.
It doesn't have to be a lot.
आता खूप करण्याची गरज नाही.
Sometimes we think, well, yes, I want to gain enlightenment.
कधी कधी आपल्याला असं वाटतं की हो आता मला बुद्धत्वाची प्राप्ती करायची.
I'm going to gain enlightenment tomorrow.
हा आणि उद्याच मला बुद्धत्वाची प्राप्ती पाहिजे.
And that would be very good if you could.
आता असं जर तुम्ही करू शकला ते अतिशय चांगलं होईल.
But actually it'd be better if you just spent 5 minutes meditating.
परंतु त्याच्यापेक्षा अधिक चांगलं होईल की 5 मिनिटं केवळ आपण ध्यान करू.
Because you probably won't gain enlightenment tomorrow.
कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्ती कदाचित होऊ शकणार.
It'll take you longer.
त्याच्यापेक्षा अधिक वेळ लागणार.
So better to do a little and to really do it.
हे अधिक चांगलं आहे की थोडस आपण काहीतरी स्वीकारलं पाहिजे आणि त्याला केलं पाहिजे.
इफ यू कमिट युअरसेल्फ टू अ लॉट एंड देन यू डोंट डू इट यू लूज एव्हरीथिंग.
आणि खूप काही करायचं तुम्ही ठरवलं आणि मग काहीच केलं नाही तर मग मात्र तिथं तुमची माघार होईल.
बट इफ यू कमिट युअरसेल्फ टू अ लिटल एंड यू डू डू दॅट स्लोली यू विल मेक प्रोग्रेस.
परंतु जर थोडंच जर तुम्ही काही ठरवलं करायचं आणि तेवढं तुम्ही केलं तर हळूवारपणे तुमची प्रगती होईल.
बट आय होप यू मेड सम काइंड ऑफ कमिटमेंट टू अ सेन्सिबल प्लॅन.
तर एक प्रकारे काहीतरी आपण प्रतिज्ञाबद्ध होऊ आणि एक योग्य प्रकारचं काहीतरी आपण नियोजन तयार करू.
अ सेन्सिबल प्लॅन इज वन यू कॅन ऍक्च्युअली फुलफिल.
तर अशा प्रकारचा योग्य आपला नियोजन असलं पाहिजे की खऱ्या अर्थाने ते नियोजन आपण पूर्ण करू शकू.
इट्स नॉट सेन्सिबल जस्ट टू से टुमॉरो आय विल गेन एनलाइटमेंट.
तर आता हे म्हणजे असं योग्य ठरणारच नाही की आपण असं ठरवू की उद्याच मला आता बुद्धत्वाची प्राप्ती पाहिजे.
यू माइट बी एबल टू डू दॅट बट आय कुडंट डू दॅट.
कदाचित तुम्ही हे करू शकाल पण मी मात्र असं करू शकत नाही.
इट्स मच मोर सेन्सफुल जस्ट टू कमिट युअरसेल्फ टू व्हॉट यू कॅन डू.
तर हे अधिक म्हणजे योग्य होईल की जे तुम्ही करू शकता तेवढंच करायचं जर ठरवलं तरी चांगलं होईल.
नाउ दिस इज सो इम्पॉर्टंट.
आणि हे अतिशय महत्वाचं आहे.
आय गिव्ह लॉट्स ऑफ टॉक्स इन इंडिया.
भारतामध्ये मी खूप प्रवचन दिलेली आहेत.
And I know how easy it is to inspire people in India.
आणि मला हे माहिती आहे की भारतामध्ये लोकांना प्रेरणा देणं हे किती सोपं आहे.
People in India have very open hearts.
भारतामध्ये लोकांचं हृदय जे आहे अतिशय मोकळं असतं.
And it's very very easy to inspire them.
आणि त्यांना प्रेरणा देणं हे अतिशय सोपं असतं.
In England everybody is quite dull.
इंग्लंड मध्ये लोक जे आहेत थोडेसे म्हणजे असं सुस्तच असतात.
And when you give a talk they just look at you.
आणि जेव्हा तुम्ही प्रवचन देता तर तेव्हा तुमच्याकडे ते असं पाहतात.
You make a joke they just go.
तुम्ही एखादा विनोद करता त्यांचं तोंड असं असतं.
And it's very difficult to warm them up.
तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारे ऊब निर्माण करणं फार कठीण जातं.
We come from a very cold country so we're very cold.
तर आम्ही अतिशय थंड अशा देशातून आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्ही फारच थंड आहोत.
But Indian people are very warm.
परंतु भारतीय लोक त्यांच्यामध्ये फार उद्धारपणा असतो.
The weather is warm so you're warm hearted.
आता वातावरण म्हणजे अतिशय उद्धार असतं त्याच्यामुळे तुमचं हृदय सुद्धा अतिशय उद्धार असतं.
In England we don't see the sun quite a lot of the time.
इंग्लंडमध्ये बऱ्याचदा आम्हाला सूर्यच दिसत नाही.
But this time of year the sun doesn't come up until about 8:30 in the morning.
आता या दिवसांमध्ये सूर्य 8:30 पर्यंत निघतच नाही.
And then it goes to bed at about 4:30.
आणि जेव्हा तुम्ही म्हणजे रात्री झोपेला जाता तेव्हा 4:30 वाजलेले असतात.
And anyway when the sun is there there are clouds so you can't see it.
आणि जेव्हा सूर्य तिकडे असतो तेव्हा मात्र ढग असतात तेव्हा तुम्ही सूर्य पाहू शकत नाही.
So I really see a contrast between England and India.
आणि मी पाहतो की इंग्लंड आणि भारतामध्ये मोठा विरोधाभास आहे.
And it's the same with your hearts.
आणि हाच विरोधाभास तुमच्या हृदयाशी पण संबंधित आहे.
English people's hearts are under a cloud.
इंग्लिश लोक जे आहेत त्यांचं हृदय जे आहे ते ढगामध्ये म्हणजे असतं. परंतु भारतीय लोकांचं हृदय मात्र मोकळं असतं.
So that means it's very easy to inspire an Indian audience.
याचा अर्थ असा आहे की जे भारतीय श्रोते आहेत त्यांना प्रेरणा देणं फार सोपं आहे.
But the problem is you inspire them and then they forget about it.
आता समस्या अशी आहे की तुम्ही त्यांना प्रेरणा देता आणि कालांतराने मात्र ते विसरून जातात.
They come out so happy, so inspired.
ते येतात त्यांना अतिशय आनंद झालेला असतो खूप त्यांना प्रेरणा मिळालेली असते.
And then what happens?
नंतर काय घडतं?
Nothing.
काहीच घडत नाही.
So this is what I'm trying to do this time.
तर हेच मी यावेळेस करतो आहे.
I'm trying to get you to make some sort of commitment and to change your lives.
तर मी असा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्ही काही प्रतिज्ञाबद्ध होऊ शकाल तुमचं जीवन बदलवण्यासाठी.
Otherwise all I'm doing is singing songs and making you happy.
नाहीतर मग काय होईल की जणू काही मी एक गीत म्हणतो आहे तुम्हाला आनंदी करता एवढंच होईल.
So it's in your hands.
तर हे तुमच्याच हातात आहे.
It's not just a question of being inspired by Subhuti, it's a question of being committed yourself to change.
तर सुबुतीद्वारे आपल्याला खूप प्रेरणा मिळते हा प्रश्न नाही आहे. तर महत्वाचा प्रश्न हा आहे की कशा प्रकारे आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत.
The future of India is in your hands.
भारताचं भविष्य हे तुमच्या हातात आहे.
You have the power to change India.
तुमच्यामध्ये शक्ती आहे भारतामध्ये परिवर्तन आणण्यासाठी.
This is what Baba Saheb showed you.
बाबासाहेबांनी हेच आपल्याला दाखवलेलं आहे.
यू थिंक व्हॉट थिंग्स वर लाईक इन इंडिया बिफोर बाबासाहेब केम.
बाबासाहेबांच्या आधी भारत कसा होता आपल्याला माहिती आहे.
सम ऑफ माय ओल्डर फ्रेंड्स हैव टोल्ड मी अ लॉट अबाउट व्हॉट इट वाज लाईक इन द विलेजेस इन इंडिया बिफोर 1956.
आता माझे जे काही प्रौढ असे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की 1956 च्या आधी भारत कसा होता.
जस्ट हाउ पूअर पीपल वर, जस्ट हाउ ऑप्रेस्ड दे वर.
ते किती गरीब होते, किती म्हणजे ते दलित होते.
बट बाबा साहेब शोड हाउ पॉवरफुल पीपल वर.
परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की लोक किती शक्तिशाली होऊ शकतात.
सो द ह्यूज चेंज इन पीपल्स लाईव्ह केम अबाउट.
आणि मग बाबासाहेबांमुळे लोकांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन निर्माण झालं.
बाबा साहेब गेव पीपल द करेज टू स्टँड अप.
बाबासाहेबांनी लोकांना एक धैर्य दिलं जेणेकरून ते उभे राहू शकतील.
Nobody could treat them the same way.
आणि कुणी त्यांना तशाच प्रकारे वागवू शकले नाही.
So he shows that the power is in our hands.
तर त्यांनी दाखवून दिलेलं आहे की शक्ती आपल्या हातात आहे.
And Baba Sahib shows the Buddha Dhamma because the Buddha Dhamma emphasizes that the power is in your hands.
बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला कारण बुद्ध धम्म यावर अधिक भर देतात की शक्ती तुमच्याचकडे आहे, तुमच्या हातात आहे.
You remember that we distinguished between religion and dhamma.
आता तुम्हाला आठवत असेल की ज्याला आपण रिलीजन म्हणतो आणि धम्म म्हणतो याच्यामध्ये अंतर आहे.
It's not a distinction, it's easy to make in Indian languages, I know.
आता भारतीय भाषेमध्ये हा फरक पाहणं हे फार कठीण आहे.
Because we have to say the difference between dharma and dhamma.
कारण मग आपल्याला धर्म आणि धम्म याच्यामध्ये अंतर आहे असं म्हणावं लागेल.
But what we mean by religion, let's use the English word, what we mean by religion is something that takes away your power.
आपण रिलीजन हा इंग्लिश शब्द वापरूया तर एक अशी बाब असते म्हणजे जे तुमच्या मध्ये एक प्रकारे शक्ती देत नाही.
A religion teaches you it's all in God's hands.
तर रिलीजन मग तुम्हाला काय शिकवतं की सर्व काही देवाच्याच हातात आहे.
All you can do is pray.
तुम्ही एवढंच करू शकता किंवा प्रार्थना करू शकता.
All you can do is say the mantras.
तुम्ही एवढंच करू शकता मंत्र म्हणू शकता.
All you can do is fall at the feet of the guru.
आणि गुरुच्या म्हणजे चरणावर पडणं एवढंच तुम्हाला करता येतं.
You must just believe.
तुम्ही केवळ विश्वास ठेवला पाहिजे.
If you believe, you will be saved.
जर तुम्ही विश्वास ठेवला तर मग तुम्ही वाचवल्या जाल.
This was the religion that I brought up. It was brought up in. This was what it told us.
तर हा असा धर्म होता ज्या धर्मामध्ये मी मोठा झालो.
Just believe and you will be saved.
केवळ विश्वास ठेवा आणि मग तुम्ही वाचवल्या जाल.
And then just follow God's orders.
आणि मग देवाची जी काही आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन करा.
God's made known his orders, you just follow those orders.
देवाने काही आज्ञा निर्माण केलेल्या आहेत त्या आज्ञेचं केवळ तुम्ही पालन केलं पाहिजे.
If you follow those orders, you'll go to heaven.
आणि समजा या आज्ञेचं तुम्ही पालन केलं तर तुम्ही मग स्वर्गात जाल.
If you disobey those orders, down you go.
आणि मग त्या आज्ञेचं पालन जर तुम्ही केलं नाही तर मग तुम्ही खाली जाल.
You must just follow your dharma.
केवळ तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण केलं पाहिजे.
That's what religion teaches us.
तर हे आपल्याला रिलीजन शिकवत असतं.
It teaches us we are nothing, God is all.
आपल्याला रिलीजन काय शिकवतं की आपण काहीच नाही, सर्व काही देव आहे.
But the Buddha Dhamma teaches us that we are responsible.
परंतु बुद्ध धर्म आपल्याला शिकवतं की आपण जबाबदार आहोत.
Our future is in our hands.
आपलं भविष्य आपल्या हातात आहे.
It's up to us to make our lives into something.
आपल्या हातात आहे की आपल्या जीवनाचं आपण काय करतो.
It's up to us to follow the Buddha's path and to gain enlightenment for ourselves.
हे आपल्यावरच आहे की बुद्ध धर्माच्या मार्गावर आपण चालणं आणि बुद्धत्वाची प्राप्ती करणं.
So the Buddha Dhamma invites us to take responsibility for our own lives.
तर बुद्ध धर्म आपल्याला निमंत्रित करतं की आपल्या जीवनाची आपण स्वतः जबाबदारी घेऊ शकू.
So that's what I'm trying to help you to do.
आणि हेच मी तुम्ही करावं याच्यासाठी मदत करतो आहे.
The action plan is a way you can take responsibility for your own lives.
तर हा जो काही कृत संकल्प आपला आहे तर आपल्या जीवनाचं म्हणजे आपण काहीतरी ठरवू याच्यासाठी आहे.
I just thought of an image.
आता एक रूपक मला आठवलं.
Religion is like waiting for a bus to take you to a destination.
तर रिलीजन म्हणजे कसं आहे की आपण एका बसची वाट पाहतो आपल्याला कुठं जायचं आहे त्याच्यासाठी.
Somebody's told you a bus will come and take you to heaven.
आणि मग कोणीतरी आपल्याला सांगतं की आता बस येईल आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल.
जस्ट वेट.
केवळ वाट पहा.
जस्ट हॅव युअर मनी रेडी, युअर कोकोनट रेडी, अँड यू विल बी टेकन टू हेवन.
आता पैसे तयार ठेवा नारळ तयार ठेवा आणि मग बस येईल आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल
जस्ट हॅव युअर अगरबत्ती रेडी अँड यू विल बी टेकन टू हेवन
अगरबत्ती तुमची तयार ठेवा आणि बस मग तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल
सो यू जस्ट वेटिंग बाय द साइड ऑफ द रोड
आणि मग रस्त्याच्या कडेला तुम्ही वाट पाहत असता
यू जस्ट वेटिंग
वाटच पाहत असता
यू जस्ट वेटिंग
वाटच पाहत असता
एव्हरी नाउ अँड अगेन समबडी विद अ लॉन्ग बियर्ड कम्स अँड सेज द बस इज कमिंग
आणि मग मध्ये मध्ये कुणीतरी मोठी दाढी असलेला माणूस येऊन सांगतो की बस येत आहे बस येत आहे
थँक्यू गुरु
आणि मग तुमचा धन्यवाद गुरु
सो यू वेट
आणि तुम्ही वाट पाहता
यू वेट
वाट पाहता
अँड यू वेट
वाटच पाहता
बुद्ध धम्म सेज गन वॉक फॉर युअरसेल्फ
बुद्ध धम्म म्हणतो तुम्ही स्वतः चालायला लागा
दॅट्स द वे टू गो वो
हा मार्ग आहे चाला
सो If you want to run, you can run.
जर तुम्ही धावू शकत असाल तर मग तुम्ही धावा
If you want to go much more quickly, well, you can run.
आणि जर लगेच जायचं असेल तर तुम्ही धावू शका
But don't wait, walk for yourself.
वाट पाहू नका चालायला लागा
So the Buddhists, they're walking on the path. Religious people, followers of religion are just waiting for the bus.
बौद्ध जे आहेत ते मार्गावर चालायला लागतात आणि जे रिलिजन मानणारे लोक आहेत ते केवळ बसची वाट पाहत बसतात
सो इट्स इन युअर हॅन्ड्स
हे तुमच्या हातात आहे
अँड दिस ऍक्शन प्लॅन इज हेल्पिंग टू मेक क्लिअर हाऊ यू वॉक टुवर्ड्स एनलाइटनमेंट
तर आपला हा जो काही कृत संकल्प आहे तो आपल्याला मदत करतो की कशा प्रकारे आपण या मार्गावर चालू शकतो
दिस इज व्हाय बाबासाहेब शोज द बुद्ध धम्म
आणि यासाठी म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा मार्ग आपल्याला दाखवलेला
फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स पीपल हैव बीन टेलिंग यू यू कांट डू एनीथिंग
परंतु हजारो वर्षापासून आपल्याला लोक सांगत होते की तुम्ही काहीही करू शकत नाही
इट्स नॉट इन युअर हॅन्ड्स
तुमच्या हातात काहीच नाही
ऑल यू कॅन डू इज जस्ट डू युअर ड्युटी
केवळ एवढंच तुम्ही करू शकता की तुमचं कर्तव्य जे आहे ते पार पाडा
सो बाबासाहेब चोज अ रिलिजन व्हिच सेड इट इज इन युअर हॅन्ड्स
परंतु बाबासाहेबांनी असा धर्म निवडला जो असं आपल्याला सांगतो की तुमच्याच हातात आहे
इट्स फॉर यू टू मेक युअर लाईव्ह
तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमच्या जीवनाचं काय केलं पाहिजे
सो दिस ऑफ कोर्स इज द प्रिन्सिपल ऑफ कर्म
आणि अर्थातच हा कर्मनियम होय
द प्रिन्सिपल ऑफ कर्म इज ऑफ्टन मिसअंडरस्टूड
बऱ्याचदा हा जो कर्मनियम आहे त्याच्याबद्दल लोकांना गैरसमज होतात
बट व्हॉट द प्रिन्सिपल ऑफ कर्म टीचेस अस इज दॅट आवर लाईव्ह्स आर इन आवर हॅन्ड्स
तर कर्माची जे काही तत्व आहेत ते आपल्याला काय शिकवतात की जे काही आपलं जीवन आहे ते आपल्या हातात आहे
द वे वी ऍक्ट नाऊ विल शेप टुमॉरो
आपण आता कशी कृती करतो याच्यावर आपला उद्या ठरलेला असतो
द रेस्ट ऑफ आवर लाईव्ह्स is shaped by what we do now
aapla sampurna jeevan je ahe aaj apan kay karto ahot tyachyavar te avlambun ahe
it's not god who makes our lives it's we who make our lives
sir dev kay aapla jeevan ghadvit nahi tar apan swatah aapla jeevan ghadvit asto
it's not even the buddha who makes our lives
ata buddha suddha kay aapla jeevan ghadvit nahi
or if you like it's the buddha within inside us not the buddha outside us
sir apan asa manu shakto ki bahir da ha buddha nahi tar aapla aat madhe ek buddha asto
some of you will have heard me speak about ओम मणी पद्मे हुम
आता आपणापैकी काही लोकांनी ओम मणी पद्मे हुम वर मला बोलताना ऐकलं असेल
ओम मणी पद्मे हुम इज नॉट अ मॅजिक मंत्र
आता ओम मणी पद्मे हुम हा काही जादुई मंत्र नव्हे
इट्स नॉट दॅट इफ यू से ओम मणी पद्मे हुम यू गो टू हेवन
आता असं नाही की ओम मणी पद्मे हुम तुम्ही म्हणणार आणि मग तुम्ही स्वर्गात जाल
इट्स नॉट दॅट इफ यू से ओम मणी पद्मे हुम द बुद्ध विल कम अँड सेव यू
ओम मणी पद्मे हुम तुम्ही म्हटलात म्हणजे असं होणार नाही की बुद्ध येतील आणि तुम्हाला वाचवतील
इट्स गॉट अ प्रोफाउंड मीनिंग सो इट्स अ वे ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन समथिंग
तर याचा अतिशय गंभीर असा अर्थ आहे जिथे आपण त्याच्यावर अधिक चिंतन करू शकतो
बट देयर इज अ रेकॉर्ड ऑफ somebody coming to baba sahib and saying namaste
ata asa ek sandarbh aahe ki koni tari baba sahiban kade yeto ani namaste mhanto
and baba sahib said don't say namaste
पण बाबासाहेब असं म्हणतात की नमस्ते म्हणू नका
से ओम मणी पद्मे हुम
ओम मणी पद्मे हुम म्हणा आणि मी पाहिलेलं आहे की असंच लिहिलं गेलेलं आहे बाबासाहेबांनी हेच म्हटलं
व्हाय डिड ही से दॅट
त्यांनी असं का म्हटलं
व्हॉट ही डिडंट मीन से सम मॅजिक मंत्र
त्यांचा काही असा अर्थ नव्हता की काहीतरी हा जादुई मंत्र आहे
सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट ओम मणी पद्मे हुम मीन्स
मग ओम मणी पद्मे हुम म्हणजे काय होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे
वेल ओम इन बुद्धिझम इट मीन्स एनलाइटनमेंट Om,
Buddha Dhamma madhe yacha artha hoto Buddhatva.
It means enlightenment is the goal towards which we're moving.
Buddhatva he je dhyeya aapla jyachakade apan challo te hoy.
Hum means enlightenment realized inside us.
Hum yacha artha asa hoto ki he Buddhatva apan swatah madhe tyala pahat asto.
So what about Mane and Padme?
Ata Mani ani Padme mag yacha artha kay?
Mani matlab Mani.
Mani manje Mani.
Padme manje Padme.
Padme manje Padme.
So, what is the Mani and what is the Padma?
Ata Mani kaya ahe, Padma kaya ahe.
Mani is the jewel of enlightenment.
Mani manje Buddhatvaacha te ratna ho.
It's the Buddha jewel within us.
Aaplya madhe Buddha ratna ahe.
What is the Padma?
Padma kaya.
Padma is our minds, our hearts.
Padma manje aapla man, aapla hruday.
So the jewel is inside the lotus.
Manje haa jo ratna ahe to kamlacha aat madhe ahe.
The Buddha is inside our own minds.
Buddha aaplya manamadhe ahe.
So we have to open our minds like a lotus bud.
Jasa kamlachi ji kali aste tasha prakare aapla je hruday ahe te aaplyala asa udhayta ahe.
So that the jewel of enlightenment shines out from inside us.
Ani mag ha jo kai buddhatvacha ratna ahe to asha prakare bahair prakashman hoil.
So when we say Om Mani Padme Hum, we're remembering that the Buddha is inside us.
आणि जेव्हा आपण ओम मणि पद्मे हुम म्हणतो तेव्हा आपण हे आठवण करतो की बुद्ध रत्न आपल्यामध्ये आहे.
When we're saying Om Mani Padme Hum to somebody else, we're remembering that the Buddha is inside them.
आणि जेव्हा आपण कुणाला तरी ओम मणि पद्मे हुम म्हणतो तेव्हा आपण हे आठवतो की त्यांच्या आतमध्ये सुद्धा अशा प्रकारे बुद्ध रत्न आहे.
And this is why Baba Sahib chose this wonderful religion of the Buddha Dhamma.
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अतिशय अद्भुत असा बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे.
Because in the Buddha Dhamma we are responsible.
कारण बुद्ध धर्मामध्ये आपणच जबाबदार असतो.
So I've taken quite a bit of trouble to stress our own responsibility.
आणि आपली जबाबदारी आहे हे सांगण्यासाठी मी थोडासा अधिक शक्ती लावलेली आहे.
And I've done that because I hope that we're all going to take responsibility for changing India.
हे मी का केलेलं आहे कारण आपण सर्वजण जबाबदारी घेत आहोत भारतामध्ये परिवर्तन आणण्यासाठी.
By following this action plan.
आणि अशा प्रकारे जो काही आपला कृत संकल्प आहे त्याला पुढे नेण्यासाठी.
So having emphasized that we're each responsible, I want to go on.
आता हे सांगितल्यानंतर की आपण सर्वजण जबाबदार आहोत मी पुढे जाऊ इच्छितो.
We need help.
आपल्याला मदतीची गरज आहे.
Even though we're responsible, we need help.
जरी आपण जबाबदार आहोत तरी सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे.
Now many of you have been coming to these talks each night.
आता आपणापैकी बहुतेक जण प्रत्येक रात्री या प्रवचनासाठी येतोय.
You've heard me talk about Dhamma.
आणि मी धर्माबद्दल बोलतो आहे तुम्ही ऐकत आहात.
You've met with your friends.
हा तुम्ही तुमच्या मित्राशी भेटता.
You've been in this wonderful atmosphere of spiritual community.
आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आध्यात्मिक अशा संघामध्ये आपण इथं आहोत.
And I'm sure that you've been coming again and again and again because you feel you're getting some benefit.
आणि तुम्ही पुन्हा पुन्हा इथं आहात येतात कारण मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी इथं फायदा होतो आहे.
So why have you been coming?
तुम्ही इथं का येता?
I'm sure it's not because I'm like Shah Rukh Khan and very handsome.
आता अर्थातच मी काहीतरी शाहरुख खान सारखा आहे मोठा सुंदर आहे म्हणून तुम्ही येत नाही.
I'm sure it's not because my jokes are so funny.
हा माझा जो काही विनोद आहे अतिशय मजेशीर असतो म्हणून तुम्ही काही इथं येत नाही.
No, it's not that, is it?
तर असं नाही आहे बरं.
So why have you been coming?
मग आपण इथं का येत आहोत?
Just reflect.
याच्यावर चिंतन करा.
Something has brought you here.
काहीतरी आहे ज्याच्यामुळे आपण इथं आलेलो आहोत.
Not just your legs.
केवळ तुमचे पाय आहेत म्हणून नाही.
Something in your heart has brought you here.
काहीतरी तुमच्या हृदयात आहे ज्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात.
I imagine, I would guess that you've come because you've got inspiration from being here.
आता मी कल्पना करू शकतो असा मी अनुमान काढू शकतो की तुमच्यामध्ये प्रेरणा आहे ज्याच्यामुळे तुम्ही इथं येऊ शकता.
I'd imagine that listening to my communicating the Dhamma, being with your friends in the Dhamma, has given you more confidence in Dhamma.
तर माझा जे काही धम्म आहे जे तुम्हाला मी सांगतो आहे तुमचा जो काही मी मित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं इथपर्यंत येत आहात.
I guess that you're thinking, well, yes, I can practice dhamma.
आणि मग तुम्ही असा विचार करता की होय मी धम्माचा आचरण करू शकतो.
I imagine you enjoy the feelings of inspiration and pleasure that come from inspiration.
तर ही जी काही प्रेरणा आहे त्याच्यातून जो काही आनंद निर्माण होतो उत्साह निर्माण होतो त्याच्यामुळे आपण अतिशय आनंदी झालेलो आहोत.
I imagine that you also understand more clearly the dhamma.
आणि मला असं वाटतं की तुम्ही अतिशय स्पष्टपणे धम्म समजू शकत आहात.
And I imagine that you feel a lot of support, a lot of encouragement for practicing dhamma.
आणि मला असं वाटतं की तुम्हाला धम्म आचरणामुळे अतिशय मदत होते अतिशय म्हणजे प्रेरणा मिळते.
Something like that, I imagine.
मला अशी कल्पना आहे की असं काहीतरी घडत असावं.
Yeah? Yeah. Maybe more things, but anyway, that'll do. Inspiration, understanding, support, encouragement, those sort of things you get from coming to a situation like this.
कदाचित आणखी काही असेल परंतु विशेष म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळते आहे काहीतरी तुम्हाला समजते आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं येता.
And that'll make it easier for you to practice dhamma in between.
आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये धम्माचं आचरण करण्यासाठी तुम्हाला अतिशय सोपं वाटतं.
I imagine the dhamma has been more in your mind during the day.
आणि मला असं वाटतं की दिवसा सुद्धा आपल्या मनामध्ये मग धम्म अधिक घोळत असेल.
I imagine you've been applying yourself to practicing dhamma a bit more than you usually do.
तर नेहमी आपण जेवढं करतो त्याच्यापेक्षा अधिक आता मात्र आपण धम्म आपल्या आचरणामध्ये आणत असतो.
So this shows that we need help, we need support.
मग याच्यामधून हे दिसून येतं की आपल्याला काहीतरी मदतीची काहीतरी सहकार्याची गरज असते.
And we appreciate, we value that support.
आणि अशा प्रकारे जी मदत होते त्याचं खरंच आपण महत्व समजतो खरंच आपल्याला त्याच्यामुळे आनंद होतो.
So where do we get that support from?
मग अशा प्रकारची मदत आपल्याला कुठून होणार आहे?
Well, at the moment you're getting it quite a bit from me.
आता या क्षणी मात्र बऱ्याच प्रमाणात माझ्याकडून तुम्हाला ती मिळते.
I'm sharing my experience that I've got from my own past with you.
तर माझा जो काही अनुभव आहे जो मला गतकाळात मिळालेला आहे तो तुमच्यासोबत मी वाटून घेतो आहे.
आणि
मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु आता काही 6 आठवड्यामध्ये मी इथून बाहेर पडणार
आहे.
आणि मग मी रायपूरला असेल.
आणि
छत्तीसगड मध्ये मी धम्माबद्दल मग बोलणार
आहे.
आणि मग विदर्भ प्रांतामध्ये असणार आहे.
सो आय बी गॉन.
तर मी इथून गेलेला असेल.
सो यू कॅन्ट रिलाय ऑन दॅट सपोर्ट फ्रॉम मी.
तर मग अशा प्रकारे जी काही मदत आहे त्या तर माझ्याकडूनच ती मदत मिळवण्यासाठी तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकत
नाही.
आणि तुम्ही केवळ माझ्यावरच अवलंबून राहता कामा नये.
आय थिंक दिस इज टू मच ऑफ अ टेंडन्सी इन इंडिया.
आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ही प्रवृत्ती जरा अधिकच आहे.
आय एम सॉरी, आय एम गोइंग टू एक्सरसाइज माय प्रेरोगेटिव्ह इज युअर ब्रदर टू मेक दिस कमेंट्स.
तर मला असं वाटतं की तुमचा मी बंधू असल्यामुळे थोडंसं मी अशा प्रकारे बोलू शकतो.
आय एम कोर्ट ऑफ मसाला सो आय कॅन मेक सम कमेंट्स.
तर आता माझ्याकडे काहीतरी म्हणजे पाव भाग हा भारतीय आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे कमेंट मी करू शकतो.
सो इन इंडिया वी लाईक बिग पीपल.
भारतामध्ये आपल्याला मोठी माणसं आवडतात.
वी रियली लाईक द बिग वॉलर्स.
सॉरी,
the big wallers.
जे मोठे असतात ते आपल्याला फार आवडतात.
And yes, we think, oh, with them they can help us, they can save us.
आपल्याला वाटतं जर त्यांच्यासोबत आपण असू तर ते आपल्याला मदत करू शकतात आपल्याला वाचवू शकतात.
But just like with the film stars.
जसं आता हे फिल्म स्टार असतात.
It's amazing the way in which people take so much interest in the life of the film stars.
आता हे अतिशय म्हणजे मनोरंजक वाटतं की जे फिल्म स्टार आहेत त्यांच्या जीवनामध्ये लोकांना किती रुची आहे.
Everybody knows all about Big B and who is his family life and what films he's making and all that.
आता प्रत्येकाला हा बिग बी काय आहे त्याचं कुटुंब कसं आहे तो कुठला चित्रपट काढतो आहे हे सर्व लोकांना माहिती असतं.
They know all about the two Kapoors.
आता जे कपूर जे आहे त्यांच्याबद्दल लोकांना खूप चांगलं माहिती असतं.
आणि
तिथं काय घडतं आहे हे सुद्धा लोकांना चांगलं माहिती
आहे. So we was looking at the big stars.
तर आपण हे जे मोठे म्हणजे सिने तारक आहे त्यांच्याकडे पाहत असतो.
And sometimes it's like that even in the Buddhism.
आणि हे कधी कधी बुद्धधर्मामध्ये सुद्धा घडतं.
We were looking at big S.
तर जे मोठे यस असतात त्यांच्याकडे आपण पाहतो.
बिग बी बट बिग एस.
आता बिग बी तर नाही पण बिग एस कडे आपण पाहतो.
So we tend to live our lives through big people.
तर आपल्याला आपण जे आपलं जीवन आहे तर मोठ्या माणसाच्या म्हणजे सहाय्याने आपण जगू इच्छितो.
I get the Times of India in my hotel room.
तर माझ्या हॉटेलच्या त्या रूम मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मला मिळत असतो.
And that used to be a very serious intellectual newspaper.
आणि तो अतिशय गंभीर असा एक बौद्धिक वर्तमानपत्र आहे.
But there's pages and pages of what the film stars are doing.
परंतु अनेक त्या पानांमधून हे फिल्म स्टार काय करतात हे लिहून असतात.
But actually, you are the stars.
वास्तविक तुम्हीच म्हणजे स्टार आहात.
You are the stars in your own films.
तर तुम्ही तुमच्या चित्रपटामध्ये स्टार आहात.
You don't need to know about Big B and the Kapoors and so on.
आता हे बिग बी किंवा कपूर आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची काय गरज नाही.
You don't need to depend on them.
तुम्ही काय त्यांच्यावर अवलंबून आहे.
You don't need to rely on big people.
तर मोठ्या लोकांवर अवलंबून राहण्याची तुम्हाला काही गरज नाही.
We too easily make new gods.
आपण फार सहजपणे नवीन देव निर्माण करतो.
I heard that there was a mandir dedicated to Amitabh Bachchan.
मी असं ऐकलेलं आहे की एक मंदिर आहे अमिताभ बच्चनला ते समर्पित केलं गेलेलं.
This is the Indian tendency.
आता ही भारतीय प्रवृत्ती आहे.
This is my exercising my masala.
तर हा जो मसाला म्हणजे अधिकार आहे माझा तो मी तर वापरतोय.
But we even turn Baba Sahib into a god.
आता आपण बाबासाहेबांना सुद्धा देव करून टाकलेला आहे.
So you mustn't rely, we mustn't rely on big ones.
तर ते जे काही मोठे लोक असतात त्यांच्यावर आपण अवलंबून राहता कामा नये.
It's good to have some talks from experienced people like Subhuti.
आता हे अतिशय चांगलं आहे की जे अनुभवी लोक आहेत सुबुद्धींसारखे त्यांचं प्रवचन ऐकणं चांगलं आहे.
But we need to find help nearer to home.
परंतु आपण अगदी आपल्या घराजवळ जिथं आपल्याला मदत होऊ शकते ती मदत आपण शोधून काढली पाहिजे.
Help in spiritual life is much nearer to us than we realize.
तर आपल्या आध्यात्मिक जीवनात मदत होण्यासाठी ही जी मदत आहे ती अतिशय आपल्या जवळ असते परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही.
We need friends around us in our daily lives.
तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सभोवताली आपल्याला मित्र हवे असतात.
We need friends who share our desire to follow the Dhamma.
तर आपल्याला असे मित्र हवे असतात जे आपली जी इच्छा आहे धम्माचं आचरण करण्यासाठी ती इच्छा आपण त्यांच्या समवेत वाटून घेऊ शकतो.
We need friends around us who wants to change themselves and change the world.
तर आपल्याला असे मित्र आपल्या सभोवताली पाहिजे ज्या मित्रांना स्वतःला बदलावं असं वाटतं आणि त्याचबरोबर जगामध्ये सुद्धा त्यांना परिवर्तन आणावं असं वाटतं.
If you like, you need friends who wants to put into practice this fourfold action plan.
जर आपण जर असं पाहू शकलात की हा जो काही चार प्रकारचा संकल्प आपण करतो आहोत कृतीत आणण्यासाठी जे तयार आहेत अशा प्रकारचे मित्र आपल्याला पाहिजे.
Much more useful to you are these friends nearer at hand.
तर जे तुमच्या अतिशय जवळ आहेत अगदी शेजारी आहेत असे मित्र तुम्हाला जास्त उपयुक्त आहे.
If the Buddha walked in right now, what would you do?
आता समजा बुद्ध अगदी इथं चालत आले तर तुम्ही काय कराल?
Yes, you bow at his feet.
अर्थात तुम्ही त्यांच्या चरणावर आदर व्यक्त कराल.
You listen to his speech.
तुम्ही त्यांचं प्रवचन ऐकाल.
But then the Buddha would go.
आणि मग बुद्ध निघून जातील.
And then you've got to get on with your life.
आणि मग तुमचं जीवन अशा प्रकारे पुढे सुरू होईल.
You've got to practice the Dhamma in your own life.
परंतु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धम्माचं आचरण करायचं आहे.
You can't take the Buddha home with you.
तुम्ही तुमच्या सोबत बुद्ध काय घरी घेऊन जाऊ शकत नाही.
So you need friends near to home who can help you with your spiritual life.
तर ती तुमच्या घराजवळ अशा प्रकारे तुमच्या आध्यात्मिक जीवनात मदत करण्यासाठी मित्र असेल हे जास्त महत्वाचं आहे.
You have to do the work in your own life.
तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच कार्य करण्याची गरज आहे.
You have to do it now in your own life.
आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करण्याची गरज आहे.
You can't leave it till later.
हे तुम्ही पुढे ढकलू शकत नाही.
Some people say, well, now I'm so busy, I've got family, I've got job.
काही लोक असं म्हणतात की आता मी अतिशय व्यस्त आहे माझं कुटुंब आहे मला नोकरी आहे.
I'm going to wait until I retire.
आणि जेव्हा मी म्हणजे सेवा निवृत्त होईल तेव्हा मी काय करेल.
But then when you retire, maybe you haven't got enough energy.
आणि जेव्हा तुम्ही सेवामुक्त होता तेव्हा मात्र तेवढी तुमच्याकडे शक्ती उरत नाही.
Anyway, you've got your grandchildren to play with.
आणि मग तुम्हाला तुमचे नातू असतात खेळण्यासाठी.
So you wait, well, I'll wait till the grandchildren are a bit older.
आणि मग तुम्हाला की आता अजून थांबलो पाहिजे जेणेकरून माझे जे नातू आहेत थोडेसे मोठे होतील.
Well, if you wait long enough, you're dead.
आणि मग अजून जर तुम्ही जास्त वेळ वाट पाहिली तर मग तुमचा मृत्यू होतो.
The time to practice Dhamma is now.
तर धम्माचं आचरण करण्याची वेळ ही आताच आहे.
The place to practice Dhamma is here.
आणि धम्माचं आचरण करण्याची जागा ही इथेच आहे.
Now in your life now.
इथे या जीवनामध्ये.
Here in your own home, in your own work.
तर इथे तुमच्या घरात तुमच्या इथं जिथं तुम्ही काम करता तिथे त्याची गरज आहे.
So you need to find a sangha to support you in your own situation.
तर तुम्ही जिथं आहात तिथे तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला संघ निर्माण करावा लागतो.
So I really hope that you see and feel this need.
तर मला असं अशी आशा आहे की याची जी काही गरज आहे याचं जे महत्व आहे तुमच्या लक्षात येतं.
I hope you recognize that the value that people who have the same sort of level of commitment as you can be to you.
तर अशा प्रकारे तुम्ही जे प्रतिज्ञाबद्ध होतात, तुम्ही जे ध्येय ठरवतात, अशा प्रकारचे मित्र असणं हे अतिशय महत्वाचं आहे, अतिशय उपयुक्त आहे.
You need people around you who are like you, who can help you in your struggles on the path.
तर अशा प्रकारचे मित्र आपल्याला आपल्या सोबत आले पाहिजे जे आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखं ते या मार्गावर संघर्ष करीत आहेत.
And you need to put some thought into this.
आणि तुम्ही याच्यावर थोडंसं अधिक म्हणजे चिंतन केलं पाहिजे.
You need to act upon this.
याच्यावर तुम्ही काही कृती केली पाहिजे.
And in that way you can form sangha.
आणि अशा प्रकारे तुम्ही संघ निर्माण करू शकता.
Every one of us can form a sangha around us that supports our own spiritual efforts.
प्रत्येक जण आपल्या सभोवताली संघ निर्माण करू शकतो जेणेकरून हा संघ त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना मदत करू शकतो.
So I hope you understand what I mean and that you recognize this need.
मला अशी आशा आहे की मी काय सांगतो आहे तुम्हाला लक्षात आलं असेल, याची गरज सुद्धा लक्षात आली असेल.
Tomorrow I'll explain more fully how to do it.
उद्या मी अधिक विस्ताराने सांगणार आहे की कशा प्रकारे आपण हे करू शकतो.
We'll have some little experiments in being sangha.
तर संघ कसा असतो याचा एक थोडासा आपण प्रयोग सुद्धा करणार आहोत.
And I'll give you suggestions as to how you could go forward.
तुम्ही कसं पुढे जाऊ शकाल याबद्दल मी काही सूचना पण करणार.
I'd like to see each of you surrounded by a small group of friends who can support you in your spiritual life and efforts.
तर मी हे पाहू इच्छितो की आपणापैकी प्रत्येक जण त्यांच्या सभोवताली काही असे मित्र आहेत जे त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्यांना मदत करतात.
And what I'm calling that is a sangha.
आणि याला जे काही मी म्हणतो आहे त्याला मी संघ म्हणतो आहे.
But of course sangha is a very important Buddhist word.
संघ हा अतिशय महत्त्वाचा बौद्धांचा शब्द आहे.
Sangha is one of the three jewels.
संघ तीन रत्नांपैकी एक आहे.
So I want to explain what this word means and in what sense you will be forming sangha.
तर संघ या शब्दाचा काय अर्थ होतो आणि कुठल्या अर्थाने तुम्ही मग संघ निर्माण करणार हे मी सांगू इच्छितो.
There's quite a bit of confusion in the Buddhist world about this word sangha.
बौद्ध जगतामध्ये संघ या शब्दाबद्दल अतिशय म्हणजे गैरसमज आहे.
And I think it's important that we understand quite clearly the different ways in which the word is used.
तर संघ हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने कसा वापरला जातो हे आपल्याला स्पष्ट होणं अतिशय गरजेचं आहे.
So what is sangha?
मग संघ काय आहे?
Let's start by saying what is it that we go for refuge to when we go for refuge to the sangha.
आता आपण जेव्हा संघाला शरण जातो असं म्हणतो तेव्हा खरं म्हणजे आपण कशाला शरण जात असतो?
When we say sangham saranam gacchami, what are we going for refuge to?
जेव्हा आपण असं म्हणतो संघम शरणं गच्छामि तेव्हा आपण कुणाला शरण जात असतो?
Now some people would say what we're going for refuge to is the bhikshu sangha.
आता आपणापैकी काही लोक असं म्हणतील की जेव्हा आपण असं म्हणतो शरण जात आहोत तेव्हा आपण भिक्षू संघाला शरण जातो.
Some people say the bhikshus are the sangha.
काही लोक असं म्हणतात की भिक्षू म्हणजे संघ होय.
So do we go for refuge to the bhikshu sangha?
मग आपण भिक्षू संघाला शरण जातो काय?
Well, how can we go for refuge to the bhikshu sangha?
आपण भिक्षू संघाला कसं शरण जाऊ शकतो?
After all, there are good bhikshus and there are bad bhikshus.
अर्थात काही चांगले भिक्षू पण आहेत काही वाईट भिक्षू पण आहेत.
This is no secret, we all know that.
आता हे काही मोठं म्हणजे गोड नाही, सर्वांना हे माहिती आहे.
I know many very very good bhikshus.
मला अनेक असे फार चांगले भिक्षू माहिती.
People who lead really good dhamma lives.
हा, ते अतिशय चांगलं धम्मजीवन जगतात.
And people who really practice the dhamma and teach it to others.
ते धम्माचं आचरण करतात, इतरांना धम्म शिकवतात.
But I also know many bad bhikshus.
हां, परंतु मी काही वाईट भिक्षू पण पाहिलेले आहेत.
Who just eat and sleep.
जे केवळ खातात आणि झोपतात.
Baba Sahib talked about the bhikshu sangha is a vast army of idlers.
आणि बाबा साहेब असं म्हणतात की भिक्षू संघ जो आहे अतिशय म्हणजे आळशाचं एक सैन्य आहे.
Well, I think that's unfair to some.
आता हे म्हणजे तेवढं योग्य होत नाही काही लोकांसाठी असं म्हणतात.
There are some very good bhikshus.
कारण काही चांगले भिक्षू सुद्धा आहेत.
But there are enough bad bhikshus for us to know that we can't go for refuge to the bhikshu sangha.
परंतु आता बहुतेक असे म्हणजे वाईट भिक्षू आहेत आणि हे पाहता आपण भिक्षू संघाला काही शरण जाऊ शकत
नाही. We can't go for refuge to the bad bhikshus.
आपण जे वाईट भिक्षू आहेत त्यांच्या काही शरण जाऊ शकत नाही.
But it's more important than this is another point.
परंतु याच्यापेक्षा दुसरा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
Bhikshus, whether good or bad, cannot be a refuge.
भिक्षू मग चांगला असो की वाईट असो ते काही आपलं शरणस्थान नसतं.
So we need to see what going for refuge means.
मग शरण गमन इथं करणं याचा काय अर्थ होतो हे आपण पाहिलं पाहिजे.
What is a refuge?
शरण म्हणजे काय?
Just in general, what is a refuge?
आता एक सर्वसाधारणपणे शरण म्हणजे काय?
A refuge is something that gives us security, that protects us.
शरण म्हणजे अशी एक बाब असते जी आपल्याला काहीतरी सुरक्षितता देत असते, आपण जिथं शरण घेऊ शकतो.
I've just been watching on television some of those terrible images of the floods.
आता मी टेलिव्हिजन वर जो काही म्हणजे पूर आहे त्याचे भयंकर असे काही चित्र पाहत होतो.
And I heard somebody say, well, the flood waters were coming and I took refuge in a shop.
आणि मग कोणी जर असं म्हणत होता की हा जो काही पूर आहे, पुराचं पाणी येत होतं आणि मी एका दुकानामध्ये मी शरण घेतलं.
So that person took refuge in the shop and then they weren't damaged by all the rubble that was being washed around.
परंतु सभोवताली जे काही पुराचं पाणी होतं त्याच्यामुळे ते दुकान सुद्धा असं वाहून गेलं.
So they took refuge in that shop.
तर त्यांनी म्हणजे त्या दुकानामध्ये शरण घेतलं.
A refuge is something that protects us, that makes us secure.
तर शरण एक अशी बाब असते जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं, जे तुम्हाला एक प्रकारे सुरक्षितता देत असतं.
So what are refuges in the sense of the three jewels?
मग तीन रत्न जे आहेत त्या अर्थाने म्हणजे आपलं शरण काय असतं?
What do the three jewels protect us from?
मग हे तीन रत्न जे आहेत कशापासून आपलं रक्षण करतात?
Well, they keep us safe from, they make us secure from the suffering of ignorance.
ते आपल्याला जे काही म्हणजे अज्ञानाचं दुःख आहे त्याच्यापासून आपलं रक्षण करीत असतं.
Last night we saw the way in which we're caught up in the viparyasas.
कालच्या रात्री आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण विपर्यास मध्ये असतो.
We're caught up in our ignorance, our misunderstanding about the way things are.
तर ज्या काही वस्तू आहेत, गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल जे काही आपले गैरसमज आहेत, आपलं अज्ञान आहे, त्याच्यामध्ये आपण कसे असतो आपण हे पाहिलं.
We think that things are really that are really impermanent are actually permanent.
तर जे खरंच अनित्य असतं त्याला आपण नित्य म्हणून पाहतो.
So for instance we think that our relatives are permanent.
आता उदाहरणादाखल पाहायला गेलं तर जे काही आपले नातेवाईक आहेत आपल्याला असं वाटतं की ते नित्य आहे.
So we place our trust in them.
आणि मग त्यांच्यामध्ये आपण आपला विश्वास ठेवतो.
That is in the sense that we believe that they're going to last forever.
आणि मग आपला असा विश्वास असतो की ते नेहमीच आता तसेच राहणार.
So we go for refuge to our relatives.
आणि मग आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्या आपण शरण जातो.
We go for refuge to all sorts of things.
तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टींमध्ये आपण शरण जात असतो.
But those things that we go for refuge to are actually impermanent.
परंतु ज्या गोष्टींना आपण शरण जात असतो वास्तविक त्या अनित्य असतात.
They can't keep us safe always.
तर ते आपल्याला म्हणजे नेहमीच काही सुरक्षा देऊ शकत नाही.
You think of those people in the earthquake.
आता जे भूकंपामध्ये जे लोक आहेत त्यांचा विचार करा.
They believed the earth was solid. They believed the earth was firm.
त्यांना असं वाटलं की जी काही पृथ्वी आहे अगदी ठोस आहे, अगदी चांगली आहे.
In a sense they went for refuge to the ground, to the earth.
तर एका अर्थाने आपण म्हणू शकतो की त्या पृथ्वीवर, त्या जमिनीवर त्यांनी एक शरण घेतलं होतं.
But then the earth shook.
परंतु मग ही जी काही पृथ्वी आहे ती अशा प्रकारे म्हणजे आदरली.
You can't even go for refuge to the ground under your feet.
तर आपल्या पायाखाली जी जमीन आहे त्या जमिनीला सुद्धा आपण शरण जाऊ शकत.
Because we get things wrong, we act wrongly.
आता वस्तू ज्या काय त्या चुकीच्या पद्धतीने आपण पाहत असतो आणि मग आपलं वर्तन सुद्धा चुकीचं असतं.
For instance, we might believe that money is the sole source of happiness.
आता उदाहरण दाखल पाहायला गेलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की पैसा हा प्रत्येक सुखाचा एक मार्ग मिळवू शकतो.
Because we think happiness is what we get from money, well, we steal money.
आणि मग आपल्याला वाटतं की पैशाने आपल्याला सुख मिळू शकतो, मग आपण पैसे देतो.
And of course that harms other people, the people we take the money from.
अर्थात मग याच्यामुळे इतर लोकांना इजा पोहोचते, ज्या लोकांचे आपण पैसे चोरतो त्यांना इजा पोहोचते.
And actually we're not really happy ourselves.
आणि वास्तविक मग आपल्यालाही आनंद होत नाही.
We know that we've taken from somebody else and somewhere we feel that.
आणि आपल्याला माहिती असते की आपण कुणाचे तरी पैसे घेतले, आतमध्ये आपल्याला कुठेतरी काही वाटत
असतं.
आणि प्रत्येक वेळेस मग आपल्याला अशी भीती वाटते की लोक हे शोधून काढतील, आपल्याला पकडतील.
And many times of course we will be caught.
आणि बऱ्याचदा मग आपण पकडल्या पण जातो.
So because we misunderstand what life is about, we take refuge in something that cannot be a refuge to us.
आता जीवन कशाबद्दल आहे हे आपण अतिशय आपले गैरसमज असतात म्हणून आपण चुकीच्या गोष्टींमध्ये शरण घेत असतो.
Then we act unskillfully.
आणि मग आपण अकुशल कृती करतो.
And then we suffer.
आणि मग आपल्याला दुःख निर्माण होतं.
It's strange, isn't it? All our suffering in this world comes from our desire for happiness.
आता हे किती विचित्र आहे की जीवनामध्ये जे काही म्हणजे दुःख आपण भोगत असतो केवळ काहीतरी सुखाची इच्छा आपली असते आणि त्यातून दुःख निर्माण
होतो. All we want to be is happy.
आता आपल्याला एवढंच हवं असतं की आपल्याला सुख मिळावं.
Everything we do because we believe it will make us happy.
आता जे काही आपण करतो तर आपला विश्वास असतो की हे केल्याने मला सुख मिळेल.
But we don't find happiness.
परंतु आपल्याला सुख दिसत नाही.
We suffer.
आपल्याला दुःख होतं.
And that's because we've got it wrong. We've misunderstood.
आणि हे यासाठी घडतं की आपण हे चुकीचं पाहिलेलं आहे, काहीतरी आपला गैरसमज झालेला आहे.
You think of these terrorists who blow themselves up to get their political freedom or whatever.
आता हे जे अतिरेकी आहेत स्वतःला ते आता उडवून टाकतात कारण त्यांना काहीतरी राजकीय म्हणजे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात.
Some of them believe they'll go to heaven if they blow themselves up like that.
आता काही लोकांना असं वाटतं की अशा प्रकारे त्यांनी स्वतःला उडवलं तर ते स्वर्गात जातील.
Well, I think you can guarantee that if there is a life after this life, they will have intense suffering in the next life.
आणि जर समजा असंही जर आपण पाहिलं की या जीवनानंतर काय जीवन असेल तर ते अतिशय म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे दुःख भोगतील.
And they just cause such suffering even to the people that they're trying to help.
तर ज्या लोकांना त्यांना मदत करायची आहे त्या लोकांसाठी सुद्धा या लोकांनी अतिशय दुःख निर्माण केलेले
आहे.
परंतु माझी अशी खात्री आहे की ही जी लोक आहेत त्यांना अगदी असं वाटतं की ते जे काय करतायत त्याच्यामुळे त्यांना सुखच मिळणार.
This is a terrible tragedy of human life.
तर मानवी जीवनाची ही अतिशय मोठी शोकांतिका आहे.
We seek happiness.
आपल्याला सुख हवं असतं.
But because we don't know life's real nature, we just bring ourselves and other people more and more suffering.
परंतु जीवनाचं खरं रूप आपल्याला माहिती नसतं म्हणून स्वतःसाठी आणि इतरांसाठी मात्र आपण दुःखच निर्माण करतो.
So the Buddha, Dhamma and Sangha are real refuges.
आणि बुद्ध धम्म संघ हे खरे शरणस्थान होत.
If we rely on them, they will take us out of ignorance.
जर आपण त्यांच्यावर अवलंबून राहिलो तर ते आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतील.
By relying on the Buddha, Dhamma and Sangha, we will discover the true nature of life.
जर बुद्ध धम्म संघावर आपण अवलंबून राहिलो तर जीवनाचं जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप आपल्याला कळेल.
So we will live in accordance with life's nature.
आणि मग जीवनाचा हा जे काही खरं रूप आहे त्या अनुसार आपण जगायला लागतो.
Our actions will be skillful.
आपली जी काही कृती आहे ती कुशल असेल.
And we will bring happiness to ourselves and to others.
आणि मग आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुख निर्माण करू.
So the Buddha, Dhamma and Sangha are true refuges.
तर बुद्ध धम्म आणि संघ हे खरे शरणस्थान
होत.
तर ह्या जगाच्या त्या पलीकडे आहे ते लोकोत्तर आहे.
If we go for refuge to the three jewels, we will gradually get out of ignorance.
जर आपण बुद्ध धम्म संघाला शरण गेलो तर आपण हळुवारपणे जे काही अज्ञान आहे त्याच्यातून बाहेर पडू.
We'll gradually stop harming ourselves and other people.
आणि मग हळुवारपणे आपण स्वतःला आणि इतरांना इजा पोहोचवणं आपण थांबू.
And we will find ultimate security, happiness.
आणि मग अंतिमता जी काही म्हणजे सुरक्षितता आहे सुख आहे ते आपल्याला मिळेल.
So the three jewels are genuine refuges in this sense.
तर या अर्थाने त्रिरत्न जे आहेत खरे आपले सुरक्षा स्थान आहे.
Most of the things we go for refuge to are not true refuges.
परंतु बऱ्याचदा जिथे आपण शरण जातो ते खऱ्या अर्थाने आपल्याला सुरक्षा देऊ शकत नाही.
A stone painted orange is not a true refuge.
आता जो दगड असतो ज्याला चेंदूर फासलेलं असतं ते काही आपलं सुरक्षा स्थान होऊ शकत नाही.
अमिताभ बच्चन इज नॉट अ ट्रू रेफ्यूज.
अमिताभ बच्चन हे काही सुरक्षित स्थान आपल्यासाठी होऊ शकत नाही.
इवन आवर हस्बंड्स एंड वाइव्स आर नॉट ट्रू रेफ्यूजेस.
आता अगदी पती किंवा पत्नी सुद्धा आपले सुरक्षित स्थान होऊ शकत नाही.
इवन आवर चिल्ड्रन आर नॉट ट्रू रेफ्यूजेस.
आपले मुले सुद्धा आपले खरे शरणस्थान होऊ शकत नाही.
इवन सुबुधी इज नॉट अ ट्रू रेफ्यूज.
अगदी सुबुधी सुद्धा आपले खरे शरणस्थान होऊ शकत नाही.
द बुद्ध धम्म आणि संघ आर द ट्रू refuges.
तर बुद्ध धम्म संघ हे आपले खरे शरणस्थान आहे.
So the point is the three jewels are beyond ignorance.
तर हे जे काही त्रिरत्न आहेत हे अज्ञानाच्या पलीकडे आहे.
So if we think of the sangha as the bhikshu sangha, we're going for refuge to something in which there's still some ignorance.
आता मग आपण असा जर विचार केला की भिक्षू संघाला मग आपण शरण जात आहोत तर तिथे सुद्धा अज्ञान आहे आपल्याला माहिती आहे.
So the bhikshu sangha in itself cannot be a refuge for us.
तर भिक्षू संघच मग आपल्यासाठी काय असं शरणस्थान होऊ शकत नाही.
Now I want to make it absolutely clear, I'm not at all against bhikshus.
आता मला हे अतिशय स्पष्ट करावं असं वाटतं की मी भिक्षूंच्या काही विरोधात नाही.
you can't go for refuge to Dhammacharis in the Trailokya Bodh Mahasangha either.
तर तुम्ही धम्मचारी किंवा त्रैलोक्य बौद्ध महासंघाला याचं शरण जाऊ शकत नाही.
I have many bhikshu friends.
माझे अनेक भिक्षू मित्र आहेत.
And there are many bhikshus I have great admiration for.
आणि अनेक असे भिक्षू आहेत ज्यांची मी खूप प्रशंसा करतो.
I honor anyone who is sincerely practicing the Dhamma.
तर जो कोणी अतिशय प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करतो त्याचा मी आदर करतो.
I don't choose to be a bhikshu myself.
परंतु मी स्वतः भिक्षू होण्याचं काही ठरवलं नाही.
I've chosen the celibate homeless life at least for the time being.
परंतु आता मात्र मी ब्रह्मचर्याचं जीवन आपण जगावं अशा प्रकारचं मी ठरवलेलं आहे.
I call myself an anagarika.
मी स्वतःला अनागारिक म्हणतो.
But I don't want people to put me more on a pedestal than they tend to do anyway.
परंतु मला असं वाटतं की लोकांनी मला फार असं वर काही बसवू नये.
The higher the stage, the longer the drop to fall off it.
तर जेवढा म्हणजे हा स्टेज मोठा असतो तेव्हा खाली आपण अधिक जास्त पडू शकतो.
आणि
जेव्हा तुम्ही असं चिवर धारण करता मग तुम्ही फार वर जाता.
आणि
मग एक दिवशी त्यातून मग खाली पडता.
The more prone bones you'll break when you fall.
आणि जेवढं तुम्ही उंच असाल तेवढं मग खाली पडल्यावर तुमचे हाडं मोडतील.
So I don't want to be put even higher than people might do anyway.
आणि लोक जेवढं करू शकतात तेवढं मला काही वर जाण्याची असं इच्छा नाही.
It's enough that I'm a white man.
आता मी एक गोरा माणूस आहे एवढं पुरेसं आहे.
It's enough that I've got a Western education.
मला पाश्चिमात्य शिक्षण मिळालं एवढं पुरेसं आहे.
And all that. Yeah.
आता हे सगळं.
So I don't want any more of that.
परंतु याच्यापेक्षा अधिक मला पाहावं असं मला वाटत.
I don't want to wear a robe also because it separates out Buddhists.
मला चिवर घाला असं वाटत नाही कारण याच्यामुळे जे इतर बौद्ध आहेत त्याच्यापासून मी वेगळा होऊन जातो.
There are many people who live with their families who are better Buddhists than me.
तर आता असे अनेक लोक आहेत जे आपल्या कुटुंबात राहतात परंतु माझ्यापेक्षा चांगले बौद्ध आहेत.
But some of them are better teachers than me.
आता असे काही लोक आहेत जे मला शिकवतात.
So I regard the way of life I'm leading is my personal choice. Not something that has significance for others.
तर हे मी व्यक्तिगत ठरवलेलं आहे इतरांपेक्षा काहीतरी फार वेगळं आहे महत्वाचं असं नाही तर मला असं वाटतं की मी असं जीवन जगावं.
I think in the Indian situation there's too much of a tendency to put people on a shrine.
तर भारतीय लोकांची अशी फार प्रवृत्ती आहे की असं लोकांना मोठ्या म्हणजे पूजास्थानात किंवा मोठ्या ठिकाणी बसवणं.
Yes, let's put the Buddha and Baba Sahib on the shrine.
आता आपण बुद्ध आणि बाबासाहेबांना पूजास्थानात ठेवूया.
But let's keep living people off the shrine.
परंतु आता हे जे बाकी जिवंत लोक आहेत त्यांना आपण या पूजास्थानातून बाहेरच ठेवलं.
Whether it's bhikshus or sabuti, keep them off the shrine.
मग भिक्षू असो किंवा सुबोधी असो त्यांना या पूजास्थानातून बाहेरच ठेवलं.
Yeah, I have to sit up here because then you can hear me when I'm speaking.
आता मी इथं का बसलो कारण मी तर जे काही बोलतो ते तुम्ही ऐकू शकाल.
But afterwards I get down and I'm just among you.
आणि मग त्याच्यानंतर मात्र मी सुद्धा खाली तर मी तुमच्यामध्येच असतो.
So I think that if we're not careful the separation between the bhikshus and lay people becomes worship.
आणि जर आपण काळजी घेतली नाही तर जे काही उपासक आहेत आणि भिक्षू आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे मोठी दरी निर्माण होईल.
We're all capable of spiritual work.
आपण सर्वजण आध्यात्मिक कार्य करू शकतो.
We're all capable of practicing and living the Dhamma life.
आपण सर्वजण अशा प्रकारची आपल्यामध्ये क्षमता आहे की आपण धम्म जीवन जगू शकतो धम्माचं आचरण करू शकतो.
We're all capable of communicating it to others.
आपण सर्वजण धम्म इतरांना सांगू शकतो.
The celibate and homeless life is a good one.
आता ब्रह्मचर्याचं जीवन अनागारिक जीवन हे चांगलं आहे.
But just because somebody is said to be leading that life doesn't mean they're better Buddhist than people who are not leading that life.
तर समजा एखादा ब्रह्मचर्याचं जीवन जगतो आहे अनागारिक आहे आणि इतर तसं करत नाहीत केवळ ते ब्रह्मचर्याचं जीवन जगतात अनागारिक आहेत म्हणून ते इतरांपेक्षा उत्तम आहेत असं होऊ शकत नाही.
So let's treat people according to their worth, not their robes.
तर लोक त्यांची जी काही योग्यता आहे त्याला पाहून आपण आदर केला पाहिजे केवळ त्यांच्या वस्त्रावरून आपण त्यांना आदर देता कामा नये.
Anyway, I hope it's quite clear I've got nothing against any bhikshus and I'm happy to work in harmony with bhikshus if they're doing good Dhamma work.
तर मला अशी आशा आहे की मी अतिशय स्पष्ट केलेलं आहे मी काही भिक्षूंच्या विरोधात नाही तर जे काही चांगले काम करतात त्यांच्यासोबत सुसमाधाने काम करणं मला आवडणार आहे.
But let's not see the presence of bhikshus as taking away your responsibility for leading the Dhamma life and for teaching it to others.
परंतु हे आपण पाहिलं पाहिजे की जर एखादा भिक्षू असेल त्याचं अस्तित्व असेल तर मग आपली जी काही धम्माचरणाची जबाबदारी आहे ती धम्माचरणाची जबाबदारी मात्र आपण सोडता कामा नये.
So back to my question.
आता माझ्या प्रश्नाकडे वळूया.
What is the Sangha refuge?
संघ शरण काय आहे?
What is the Lokuttara Sangha?
लोकोत्तर संघ काय आहे?
It's the community of all the Buddha's enlightened disciples.
तर अशा प्रकारचा हा संघ असतो जे बुद्धाचे बुद्धत्व प्राप्त केलेले जे शिष्य आहेत ते तिथे असतात.
सिन्स द बुद्ध गेन्ड एनलाइटनमेंट many people have gained enlightenment too.
तर जेव्हा बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केली तो तेव्हापासून अनेक लोकांनी अशा प्रकारे बुद्धत्वाची प्राप्ती केली.
And you can rely on them.
आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर अवलंबून राहू शकता.
They've got prajna.
त्यांच्याकडे प्रज्ञा आहे.
They're not immersed in ignorance.
ते काही अज्ञानामध्ये नाहीत.
So we can rely on them. They are true refugees.
तर आपण त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो. ते आपले खरे शरणस्थान होत.
Now we probably don't know any of them.
आता कदाचित त्यापैकी कोणालाही आपण ओळखत नाही.
But even if you did know them, how would you know that you knew?
आता समजा तुम्हाला एखाद्याला तुम्ही ओळखत असाल, मग तुम्हाला कसं कळलं की तुम्ही ओळखताय?
If I said to you, well, I'm an arahat.
आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं की मी अरहंत आहे.
Would you believe me?
तुम्ही काय विश्वास ठेवाल?
Oh no, she says she won't believe me. I'm very glad of that.
मला आनंद होतो की ती म्हणते की नाही ठेवणार नाही.
You shouldn't believe me.
तुम्ही हे विश्वास ठेवता कामा नये.
Just because somebody says they're an arahat doesn't you don't know whether they're one or not.
आता कुणीतरी म्हणतो की मी अरहंत आहे, परंतु तुम्हालाही माहिती नाही की खरंच ते अरहंत आहेत की आहेत नाही.
You've really got to test them.
तर तुम्ही त्यांची परीक्षा केली पाहिजे.
You've really got to know what an arahat is.
अरहंत म्हणजे काय असतं हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे.
So, yes, you probably don't know any arahats.
आता कदाचित तुम्हाला कोणी अरहंत असा माहिती नाही.
So in what way can we go for refuge to the Sangha if we don't actually know any members of the transcendental Sangha?
आता लोकोत्तर संघाचा कोणी सदस्य आपल्याला माहिती नाही, मग कशा प्रकारे आपण संघ शरण करतो?
The transcendental sangha represents a perfect society.
आता लोकोत्तर संघ जो आहे एक प्रकारे परिपूर्ण म्हणजे समाजाचा एक आदर्श असतो.
They've ended all ignorance.
त्यांनी पूर्ण अज्ञान नष्ट केलेलं आहे.
So they live and communicate together simply on the basis of liberty, equality and fraternity.
आणि मग अशा प्रकारे ते एकत्र येतात स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या आधारावर.
They represent the ideal society we're trying to form.
तर जो काही आदर्श समाज आपण निर्माण करू इच्छितो अशा प्रकारे आदर्श समाजाचा ते नमुना असतात.
So they are our inspiration, an example, an ideal.
तर ते आपली प्रेरणा असतं, आपला आदर्श असतं.
When we go for refuge to the Sangha, we're aspiring to bring about the perfect society.
जेव्हा आपण अशा प्रकारे संघ शरण म्हणतो तर आपली ही अभिलाषा असते की अशा प्रकारचा समाज निर्माण हो.
They are our goal. They're what we're trying to achieve.
तर आपलं ते ध्येय असतं हे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो.
They represent a complete social peace and harmony based on deep friendship.
तर ते हे दाखवतात की मैत्रीच्या आधारावर अतिशय शांती त्यांच्यामध्ये आलेली असते.
So when we go for refuge to the three jewels, this is what we're going for refuge to.
आणि जेव्हा आपण तीन रत्नांना शरण जातो तेव्हा अशा प्रकारे आपण शरण जातो.
We're going for refuge to the perfect society of all those throughout space and time who have gained prajna.
तर परिपूर्ण आदर्श समाजाला आपण शरण जात असतो ज्यांच्यामध्ये अशा प्रकारे परिपूर्ण प्रज्ञा आहे.
And who live therefore in complete harmony and peace.
आणि मग ते अतिशय पूर्णपणे सुसमाधाने आणि शांतीने राहतात.
And so the Sangha represents the ideal of true friendship and a perfect society based on liberty, equality, fraternity.
तर संघ मग आपल्याला काय दाखवतं की तिथं खऱ्या अर्थाने मैत्री असते आणि त्यांचं जे काही जीवन असतं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वावर आधारित असतं.
That's what we go for refuge to.
आणि इथे आपण शरण जात असतो.
So that's our main meaning of sangha.
तर हे आपलं मुख्य म्हणजे संघाचा अर्थ होय.
When we talk about forming a sangha of our friends, we mean forming a sangha that aspires to be like that transcendental sangha.
आणि जेव्हा आपण असं म्हणतो की आपण आपल्या मित्रांचा संघ निर्माण करतो आहोत तर आपली ही अभिलाषा असते की अशा प्रकारचा हा जो संघ आहे तो संघ आपण बनूया.
And that's a big effort for us to make.
आणि आपल्याला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागणार आहे.
And we need to be making this effort for ourselves in our own immediate lives.
तर आपल्या जीवनामध्ये आता आपण अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे.
Now in our own Trailokya Bodha Mahasangha we formed a conscious sangha.
आता आमच्या त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये अशा प्रकारे एक जागृतपणे आम्ही हा संघ निर्माण केला.
It's a community of people who are dedicated to realizing the ideal of sangha.
तर हे अशा प्रकारचे लोक आहेत जे समर्पित आहेत की अशा प्रकारे संघाचा जो काही आदर्श आहे तो निर्माण करायचा.
It's a community of men and women who go for refuge to the three jewels.
तर अशा प्रकारचा संघ आहे जिथे स्त्री आणि पुरुष त्रिरत्नाला शरण जात असतात.
They go for refuge to the Buddha as the enlightened teacher.
ते बुद्धाला शरण जातात एक बुद्धत्व प्राप्त झालेले गुरु म्हणून.
And they go for refuge to the Buddha as the goal of their own lives.
ते बुद्धाला शरण जातात तर त्यांच्या जीवनाचा एक ध्येय म्हणून.
Go for refuge to the Dhamma.
ते धम्माला शरण जातात.
The Dhamma is the truth or reality that the Buddha sees with the eye of prajna.
तर धम्म म्हणजे अशा प्रकारचं सत्य असतं जे बुद्धाने आपल्या प्रज्ञाचक्षुने पाहिलेलं आहे.
But they go for refuge to the Dhamma as the teaching which leads to prajna.
तर ते धम्माला शरण जातात तर ती अशा प्रकारची शिकवण आहे जी आपल्याला प्रज्ञापर्यंत घेऊन जाते.
They go for refuge to the Dhamma as the path that leads to prajna.
तर ते धम्माला शरण जातात एक मार्ग म्हणून त्या धम्माला ते शरण जातात.
They go for refuge to the Sangha as the community of all the Buddha's enlightened disciples.
आणि संघाला ते शरण जातात तर बुद्धाचे जे काही बुद्धत्व प्राप्त झालेले शिष्य आहेत तिथे ते शरण जात असतात.
They go for refuge to the Sangha as the ideal of perfect friendship.
तर संघाला ते शरण जातात जिथं परिपूर्ण मैत्रीचा एक आदर्श म्हणून तिथं शरण जात असतात.
And those who are recognized by the order as going for refuge effectively to the three jewels are ordained into the order.
आणि संघामध्ये त्यांची दीक्षा होत असते जेव्हा हे पाहिलं जातं की ते परिणामकारकपणे बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात आहे.
So this represents a conscious community.
तर इथून मग अगदी जागरूकपणे एक संघ निर्माण झालेला असं आपण पाहू शकतो.
In which everybody is committed to realizing the three jewels.
तर प्रत्येक जण यासाठी म्हणजे प्रतिज्ञाबद्ध आहे की जो काही ध्येय आहे तो ध्येय प्राप्त करायचं.
Committed to becoming like the Buddha.
तर त्यांनी प्रत्येक प्रतिज्ञाबद्ध झालेले आहेत बुद्धासारखं होण्यासाठी.
By practicing the Dhamma.
धम्माचं आचरण करून.
And thereby creating the Sangha.
आणि मग अशा प्रकारे संघ निर्माण करायचा.
So this conscious community that we have in the TBMS is of this kind.
तर अशा प्रकारे एक जागृत संघ निर्माण केलेला आहे जो त्रैलोक्य बौद्ध महासंघ म्हणून आहे.
After being tested and trained over many years, you get an entry.
अनेक वर्ष म्हणजे अशा प्रकारे परीक्षा केली जाते अनेक वर्ष प्रशिक्षण दिले जातं आणि मग त्यांना संघामध्ये घेण्यात
येतं. It's a new kind of sangha.
तर हा नवीन प्रकारचा संघ आहे.
In the past, sanghas have usually been separated, men and women separately.
तर गत काळामध्ये काय झालं की संघामध्ये असं विभाजन होतं स्त्री आणि पुरुष.
And monks and lay people separately.
भिक्षू आणि उपासक याच्यामध्ये फरक होता.
But we believe that a new start is needed in this very different situation of the modern world.
परंतु आधुनिक जगामध्ये आता काहीतरी नवीन प्रकारची सुरुवात झाली पाहिजे असं आम्हाला जाणवलं.
So our order is open to men and women equally.
तर आमचा जो संघ आहे स्त्री पुरुषांसाठी समानतेने खुला आहे.
But it's radical in so far as women, ordained women.
तर अतिशय हे आमूलाग्र अशा प्रकारचा बदल आहे स्त्री स्त्रीला दिशा देत असते.
In all other sanghas, men ordained women, if they ordained at all.
आणि इतर संघामध्ये जे पुरुष आहेत ते स्त्रियांना दिशा देत असतात.
It's open to people whether they're rich or poor.
आता श्रीमंत आहेत की गरीब आहेत कुणाला इथे प्रवेश आहे.
It's open to them whether they're married or unmarried.
आता जे विवाहित आहेत की अविवाहित आहेत त्यांना सुद्धा इथं प्रवेश आहे.
Open to them from whatever class they come in society.
आता समाजातल्या कुठल्या वर्गातून ते येतात कुठल्याही वर्गाचा जरी असला तरी त्याला प्रवेश आहे.
And it's open to them from whatever caste they come from so long as they leave their caste behind.
तर कुठल्या जातीतून ते येतात त्यालाही काही महत्व नाही परंतु ते ज्या काही जातीतून ती जात त्यांनी मात्र मागे सोडली पाहिजे.
And we believe that our sangha fulfills Babasaheb's dream.
आणि आमचा असा विश्वास आहे की बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे हा आमचा संघ पूर्ण करतो.
बाबासाहेब वांटेड अ कंप्लीट रिफॉर्म ऑफ द भिक्षू संघ.
बाबासाहेबांना भिक्षू संघामध्ये पूर्णपणे बदल घडवून आणायचा होता.
But he also wanted to see lay people playing a leading part in Dhamma work.
परंतु त्यांना हे पाहायचं होतं की जे उपासक लोक आहेत त्यांनी धम्म कार्यासाठी म्हणजे फार मोठी भूमिका निभावली पाहिजे.
And he wanted it to be clear that lay people could practice the Dhamma just as much as monks.
आणि त्यांना हे अतिशय स्पष्ट होतं की भिक्षू सारखं उपासक सुद्धा अतिशय चांगलं धर्माचरण करू शकतात.
So in opening our sangha to everybody, we believe that we're in line with Babasaheb's thinking.
आणि हा संघ सर्वांसाठी मोकळा करून आम्हाला असा विश्वास वाटतो की बाबासाहेब जसा विचार करायचे तशा प्रकारे आम्ही संघाचा विचार करतो.
Yes, there are people like myself who are leading a monastic life.
आता माझ्यासारखे काही लोक आहेत जे भिक्षू सारखं जीवन जगत आहे.
But we have no special status, just a different colored kesa.
आता वेगळ्या रंगाचा केसा आहे म्हणून विशेष प्रकारचं संघामध्ये आम्हाला काही स्थान नाही.
And if We don't have a special place on the table or anything like
that. And
we are all equally going for refuge to the three jewels.
So even
if we belong to an order like ours, we need something more immediate.
आता अशा प्रकारच्या संघामध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा काहीतरी लगेच आपल्याला कुठल्या तरी एका गोष्टीची गरज असते.
Our order is spread throughout the world.
आपला जो संघ आहे संपूर्ण जगभर पसरलेला आहे.
There are about 1300 order members in some 30 countries.
आणि अशा प्रकारे 1300 म्हणजे धर्मचारिणी आहेत वेगवेगळ्या 30 देशांमध्ये.
But we need something much nearer to us, much closer to us.
परंतु काहीतरी अधिक जवळ आपल्याला असायला पाहिजे.
We need a working daily संघ.
तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कार्य करण्यासाठी संघ जवळ पाहिजे.
So we have in our order a number of different chapters of the order.
आणि मग आमच्या संघामध्ये अशा प्रकारे काही संघकुल असतात.
And in those sanghakulas we help each other to practice the dhamma.
आणि मग त्या संघकुलामध्ये आम्ही एकमेकांना धम्माचरण करण्यासाठी मदत करतो.
And we work together to share the dhamma with others.
आणि मग आम्ही एकत्र काम करतो इतरांसोबत धम्म वाटून घेण्यासाठी.
You need the same thing.
तुम्हाला सुद्धा अशाच गोष्टीची गरज आहे.
You need yourselves, a circle of friends who support you in the same way.
तर तुम्हाला अशा मित्रांचा एक समूह पाहिजे जो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आचरणासाठी मदत करू शकेल.
We all need a circle of friends to form a sangha around us.
तर आपणा सर्वांना अशा प्रकारे मित्रता पाहिजे जेणेकरून आपल्या सभोवताली एक संघ निर्माण होऊ शकेल.
We need to share our commitment with others.
आपण जे काही प्रतिज्ञाबद्ध झालेलो आहोत ते इतरांसोबत वाटून घेण्यासाठी आपल्याला मित्र पाहिजे.
We need support for our spiritual efforts.
आपले जे काही आध्यात्मिक प्रयत्न आहेत त्याच्यासाठी आपल्याला इतरांची मदत पाहिजे.
So I'm suggesting that you each try to form a sanghakula.
तर मला अशी सूचना करावीशी वाटते की आपणापैकी प्रत्येक जण अशा प्रकारे एक संघकुल निर्माण करू शकतो.
Just 4, 5, 6, 7 people.
तर 4, 5, 6, 7 असू शकते.
People you meet with regularly, maybe every week.
तर ज्यांना तुम्ही नियमित भेटाल कदाचित प्रत्येक आठवड्यामध्ये.
पीपल यू गेट सपोर्ट अँड एनकरेजमेंट फ्रॉम.
तर अशा प्रकारचे लोक ज्यांच्याकडून आपल्याला मदत होईल आपल्याला प्रोत्साहन मिळेल.
अँड पीपल विथ हुम यू कॅन वर्क फॉर द सेक ऑफ द धम्म.
आणि मग अशा प्रकारचे लोक ज्यांच्यासोबत तुम्ही धम्मासाठी कार्य करू शकाल.
टुमॉरो वी विल से मोर अबाउट दिस.
उद्या याच्याबद्दल मी अधिक बोलेन.
वी विल से मोर अबाउट हाउ टू डू इट अँड व्हॉट टू डू व्हेन यू मीट.
तर मग हे कसं आपण करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे.
But if we want to go for refuge to the three, to the sangha jewel, we need a circle of friends with whom we're developing sangha.
जर आपल्याला अशा प्रकारे जर संघाला शरण द्यायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला काय मित्र पाहिजे जिथं आपण अशा प्रकारचा एक संघकुल निर्माण करू शकतो.
Through our practicing together, we're trying to bring the sangha into existence.
तर एकत्रितपणे आचरण करून अशा प्रकारे संघाचं अस्तित्व आपण निर्माण करतो.
Through our life together, we're trying to create the new society.
तर अशा प्रकारे आपण एकत्र येऊन एक नव समाज आपण निर्माण करतो.
So through our practice with our own sangha, our own immediate sanghakula, we're trying to bring about Baba Sahib's ideal society.
तर अशा प्रकारे जो आपण छोटा एक आपला संघ निर्माण करतो तिथून एक प्रकारे बाबासाहेबांचा जो एक आदर्श नवसमाजाचा होता तो आदर्श नवसमाज आपण निर्माण करतो.
इट्स अ लॅबोरेटरी फॉर द क्रिएशन ऑफ द न्यू सोसायटी.
तर एक प्रकारे ही प्रयोगशाळा आहे जिथे नवसमाजाची आपण निर्मिती करत असतो.
इफ वी कॅन रिलेट टू दोज पीपल इन आवर संघकुल ऑन द बेसिस ऑफ लिबर्टी इक्वालिटी एंड फ्रेटर्निटी then we can share that with everybody else.
आणि जर आपले हे जे काही समजा संघकुलाचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत जर समजा स्वातंत्र्य समता बंधुत्ववावर आधारित जर आपण कार्य करू शकलो तर आपण समाजाला पण अशा प्रकारे इतर समाजाला पण ही गोष्टी आपण सांगू शकतो.
So this is what I'm inviting you to think about forming if you've not done so already.
तर हेच मला तुम्हाला निमंत्रित करावं वाटतं की जर अशा प्रकारे संघकुल आपला नसेल तर असा संघकुल आपण निर्माण करावा.
You don't need permission.
कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही.
इट्स युअर लाईफ, यू कॅन डू व्हॉट यू लाईक विथ इट.
हे तुमचं जीवन आहे, तुम्ही ठरवलं पाहिजे की त्याचं काय केलं पाहिजे.
इफ यू आर कनेक्टेड विथ टीबीएमएसजी, यू डोंट नीड आवर परमिशन टू फॉर्म संघ.
समजा तुम्ही त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायकांशी संबंधित असाल तर तुम्हाला आमच्या परवानगीची काय गरज नाही.
यू डोंट नीड अ चेक विथ सिग्नेचर्स एट द बॉटम ऑफ इट.
आता तुम्हाला असं काही एखादा कागद नको की त्याच्या खाली एखादी सही असेल अशा कागदाची पण तुम्हाला गरज नाही.
इट्स युअर लाईफ.
हे तुमचं जीवन आहे.
दॅट्स व्हाय बाबासाहेब बिकेम अ बुद्धिस्ट.
आणि म्हणूनच बाबासाहेब बौद्ध झाले.
ही वॉन्टेड यू टू लिव्ह युअर ओन लाईव्ह.
त्यांना असं वाटत होतं की तुम्ही स्वतःचं जीवन स्वतः जगले पाहिजे.
सो इफ यू वॉन्ट टू फॉर्म संघ जस्ट आस्क अ फ्यू फ्रेंड्स इफ दे वुड लाईक टू मीट विथ यू.
जर तुम्हाला असा संघ निर्माण करायचा असेल तर तुम्ही काही मित्रांना विचारा आणि अशा प्रकारे तुमचा एक संघ निर्माण करा.
अँड ऑल्दोह इट्स नॉट ऑलवेज इझी टू वर्क इन अ संघ लाईक दॅट.
तर जरी अशा प्रकारे संघासोबत काम करणं फार सोपं पण नसतं.
It has a big effect on one's whole spiritual life.
तर आपल्या संपूर्ण आध्यात्मिक जीवनावर त्याचा फार मोठा प्रभाव पडत असतो.
And what exactly it means and how we carry it out, we'll see tomorrow.
मग याचा खरा अर्थ काय होतो आणि हे कसं आपण करू शकतो ते उद्या आपण पाहणार आहोत.
But if you do find such a sangha, it will give you a great deal of support and encouragement in your spiritual life and practice.
पण जर आपण अशा प्रकारचा संघ निर्माण करू शकलो तर आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला खूप मदत होईल, खूप सहकार्य मिळेल.
It will give you an arena in which you can try to work at developing the new society.
तर अशा प्रकारची एक म्हणजे जागा आपण निर्माण करू जिथं नवीन समाज आपण निर्माण करू शकतो.
And it will help you to spread the dhamma.
आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी याची आपल्याला मदत होईल.
So if you do this, you will be finding another way to fulfill Babasaheb's dream.
जर आपण हे करू शकला तर आपल्याला अजून एक मार्ग सापडेल बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
You will be putting into practice Babasaheb's work.
बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते तुम्ही आचरणात आणत आहात असा त्याचा अर्थ होईल.
यू विल बी फॉलोइंग इन बाबासाहेब्स फुटस्टेप्स.
आणि मग तुम्ही बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन चालत आहात असा त्याचा अर्थ होईल.
जय भीम.